Fabregas एक फुटबॉल खिलाड़ी हैं।
Fabregas ist ein Fußballspieler.
वो कोमो टीम के लिए खेलता है।
Er spielt für das Como Team.
टीम इटली से है।
Das Team kommt aus Italien.
Fabregas टीम की बहुत मदद करता है।
Fabregas hilft der Mannschaft sehr.
वो हर मौसम में कई गोल करता है।
Er erzielt viele Tore jede Saison.
फैंस को Fabregas बहुत पसंद है।
Die Fans mögen Fabregas sehr.
वो मैदान पर एक अच्छा नेता है।
Er ist ein guter Anführer auf dem Feld.
कई युवा खिलाड़ी उनसे सीखते हैं।
Viele junge Spieler lernen von ihm.
वो टीम को जीतने में मदद करना चाहता है।
Er will dem Team helfen zu gewinnen.
Fabregas हर दिन ट्रेन करता है।
Fabregas trainiert jeden Tag.
उसकी टीम उसके साथ बहुत खुश है।
Sein Team ist sehr glücklich mit ihm.
Fabregas अपने काम से प्यार करते हैं।
Fabregas liebt seine Arbeit.
वो भविष्य में कोच बनने की योजना बनाता है।
Er plant, in der Zukunft Trainer zu sein.
कई लोग Fabregas का सम्मान करते हैं।
Viele Menschen respektieren Fabregas.
वो हर दिन कड़ी मेहनत करता है।
Er arbeitet jeden Tag hart.
Fabregas टीम की सफलता का हिस्सा है।
Fabregas ist Teil des Erfolgs des Teams.
उसके पास खेल के लिए बड़ा दिल है।
Er hat ein großes Herz für das Spiel.
Fabregas कई और खिलाड़ियों की मदद करेगा।
Fabregas wird vielen weiteren Spielern helfen.
उनकी विरासत कोमो के साथ बहुत मजबूत है।
Sein Erbe mit Como ist sehr stark.
सभी को Fabregas और उसका काम पसंद है।
Jeder mag Fabregas und seine Arbeit.
ये कोकाली में एक धूप वाला दिन था जब चालक ने अपनी यात्रा शुरू की।
Es war ein sonniger Tag in Kokeli, als der Fahrer seine Reise begann.
वो अपनी कार को सावधानी से मुख्य सड़क पर चला रहा था।
Er fuhr vorsichtig mit seinem Auto auf der Hauptstraße.
अचानक उसने पास में तेज गोलीबारी सुनी।
Plötzlich hörte er lautes Gewehrfeuer in der Nähe.
गोले उसके पीछे एक कार से आए।
Die Schüsse kamen aus einem Auto hinter ihm.
उसने शांत और एकाग्र बने रहने की कोशिश की जबकि वो ड्राइव कर रहा था।
Er versuchte, ruhig und konzentriert zu bleiben, während er fuhr.
अचानक एक गोली कार की खिड़की से टकराई।
Plötzlich traf eine Kugel das Fenster des Autos.
कांच टूटा और छोटे टुकड़े कार के अंदर उड़ गए।
Glas zerbrach und kleine Stücke flogen ins Auto.
चालक ने अपनी बांह में दर्द महसूस किया और गाड़ी का नियंत्रण खो दिया।
Der Fahrer verspürte Schmerzen in seinem Arm und verlor die Kontrolle über das Auto.
कार पेड़ के पास सड़क के किनारे टकराई।
Das Auto fuhr in einen Baum neben der Straße.
पास के लोग दुर्घटना को सुनकर मदद के लिए दौड़े।
Menschen in der Nähe hörten den Unfall und rannten, um zu helfen.
उन्होंने तुरंत एम्बुलेंस को बुलाया।
Sie riefen sofort den Krankenwagen an.
ड्राइवर को अस्पताल जल्दी ले जाया गया।
Der Fahrer wurde schnell ins Krankenhaus gebracht.
डॉक्टरों ने उसकी चोट का इलाज किया और कहा कि वो गंभीर लेकिन स्थिर था।
Ärzte behandelten seine Verletzung und sagten, er sei ernst, aber stabil.
पुलिस ने एक जांच शुरू की ताकि गोलीबाज को ढूंढा जा सके।
Die Polizei begann eine Untersuchung, um den Schützen zu finden.
पड़ोसी डर गए और पुलिस को बयान दिए।
Nachbarn hatten Angst und gaben Aussagen bei der Polizei.
शहर भयभीत हो गया था भयानक घटना से।
Die Stadt war von dem schrecklichen Ereignis schockiert.
कई लोग आशा करते थे कि चालक जल्द ठीक हो जाएगा।
Viele Menschen hofften, dass der Fahrer sich bald erholen würde.
पुलिस ने कड़ी मेहनत करने का वादा किया अपराधियों को पकड़ने के लिए।
Die Polizei versprach, hart zu arbeiten, um die Kriminellen zu fangen.
इस घटना ने सभी को सतर्क रहने की याद दिलाई।
Dieses Ereignis erinnerte alle daran, auf den Straßen vorsichtig zu sein.
अन्ना और मार्क ने इस गर्मी में ट्रेन से छुट्टी की योजना बनाने का फैसला किया।
अन्ना und Mark beschlossen, eine Sommerreise mit dem Zug zu planen.
वे नई जगहों को देखना चाहते थे और उसी समय यात्रा का आनंद लेते थे।
Sie wollten neue Orte sehen und die Reise zur gleichen Zeit genießen.
पहले उन्होंने ट्रेन शेड्यूल ऑनलाइन जांचा।
Zuerst überprüften sie die Fahrpläne online.
ट्रेनें तेज और आरामदायक थीं, जिससे उनकी पसंद आसान हुई।
Die Züge waren schnell und bequem, was ihre Wahl einfacher machte.
Anna ne agrim samay mein ticket arakshit kiye taki chhoot prapt ho sake.
Anna hat die Tickets im Voraus reserviert, um einen Rabatt zu bekommen.
Mark ne unke bag saavdhani se pack kiye, ye sunishchit karte hue ki unke paas har cheez hai.
Mark packte ihre Taschen sorgfältig, um sicher zu gehen, dass sie alles hatten.
Unhone apne saahasik karya ke liye manchit, naashte aur ek camera shamil kiya.
Sie haben Karten, Snacks und eine Kamera für ihr Abenteuer mitgenommen.
छोड़ने का दिन आखिरकार आ पहुंचा और वे बहुत उत्साहित थे.
Der Tag des Verlassens ist endlich angekommen und sie waren sehr aufgeregt.
Station पर उन्होंने अपना प्लेटफॉर्म पाया और धैर्यपूर्वक ट्रेन का इंतजार किया.
Am Bahnhof fanden sie ihren Bahnsteig und warteten geduldig auf den Zug.
Train saf, aadhunik thi, aur usme bade khidkiyan thi jo drishyon ka aanand lene ke liye thi.
Der Zug war sauber, modern und hatte große Fenster, um die Aussicht zu genießen.
Yatra ke dauran, ve vibhinn deshon se dostana yatriyon se mile.
Während der Reise trafen sie freundliche Reisende aus verschiedenen Ländern.
Anna ne sundar drishyon ki tasveerein li jinhe unhone paar kiya.
Anna machte Fotos von den schönen Landschaften, die sie passiert haben.
Mark ne ek kitab padhne aur sangeet sunne ka aanand liya jab wo aaram kar raha tha.
Mark genoss es, ein Buch zu lesen und Musik zu hören, während er sich entspannte.
Kabhi kabhi, train chote shaharon mein ruki jahan ve sankshep mein khoj kar sakte the.
Manchmal hielt der Zug in kleinen Städten, in denen sie kurz erkunden konnten.
वे हमेशा स्थानीय खाद्य पदार्थों को आजमाने और स्मृति चिन्ह खरीदने का ध्यान रखते थे.
Sie haben immer dafür gesorgt, lokale Speisen zu probieren und Souvenirs zu kaufen.
रात में वे छोटे होटलों में रुके जो ट्रेन स्टेशनों के पास थे.
In der Nacht blieben sie in kleinen Hotels in der Nähe der Bahnhöfe.
इस तरह वे अच्छी तरह आराम कर सकते थे और अगले दिन अपनी यात्रा जारी रख सकते थे.
So konnten sie sich gut ausruhen und ihre Reise am nächsten Tag fortsetzen.
दो सप्ताह बाद वे खुश यादों से भरे घर लौटे.
Nach zwei Wochen kehrten sie voller schöner Erinnerungen nach Hause zurück.
Anna और Mark सहमत हुए कि यह उनकी अब तक की सबसे अच्छी छुट्टी थी.
Anna und Mark stimmten zu, dass es der beste Urlaub war, den sie je hatten.
हाल के वर्षों में जापानी ड्रामा ने विश्वव्यापी लोकप्रियता में वृद्धि देखी है.
In den letzten Jahren haben japanische Dramen weltweit einen Popularitätsschub erlebt.
यह वृद्धि मुख्य रूप से नए, प्रतिभाशाली अभिनेताओं द्वारा प्रेरित हुई है जिन्होंने दर्शकों का ध्यान आकर्षित किया है.
Dieses Wachstum wurde größtenteils von neuen, talentierten Schauspielern getrieben, die die Aufmerksamkeit des Publikums erregt haben.
इन ताज़ा प्रतिभाओं के बीच कई युवा जापानी अभिनेता हाल ही में अपने प्रदर्शन के लिए प्रतिष्ठित पुरस्कार जीत चुके हैं.
Unter diesen frischen Talenten haben mehrere junge japanische Schauspieler kürzlich prestigeträchtige Auszeichnungen für ihre Auftritte gewonnen.
उनकी हाल की उपलब्धियों ने उनके स्थिति को मनोरंजन उद्योग में काफी बढ़ा दिया है.
Ihre jüngsten Errungenschaften haben ihren Status in der Unterhaltungsindustrie erheblich erhöht.
एक उल्लेखनीय उदाहरण है युटो ताना का, जिसने हाल ही के नाटक महोत्सव में सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार जीता.
Ein bemerkenswertes Beispiel ist Yuto Tanaka, der kürzlich bei einem Drama-Festival den Preis für den besten Schauspieler gewonnen hat.
उसने आलोचकों को अपनी सूक्ष्म प्रस्तुति के साथ प्रभावित किया एक रोमांचक श्रृंखला में जो साप्ताहिक रूप से प्रसारित हो रही है.
Er beeindruckte Kritiker mit seiner nuancierten Darbietung in einer spannenden Serie, die wöchentlich ausgestrahlt wird.
इसी प्रकार माई सुजुकी, एक होनहार युवा अभिनेत्री, ने अपनी भूमिका के लिए प्रशंसा अर्जित की एक आलोचनात्मक रूप से प्रशंसित नाटक में आधुनिक परिवार की गतिशीलता के बारे में.
Ähnlich verdiente Mai Suzuki, eine vielversprechende junge Schauspielerin, Anerkennung für ihre Rolle in einem kritisch gelobten Drama über moderne Familiendynamik.
दोनों अभिनेता महत्वाकांक्षी कलाकारों के लिए आदर्श बने हुए हैं पूरे जापान में.
Beide Schauspieler sind zu Vorbildern für aufstrebende Künstler in ganz Japan geworden.
उनकी सफलता की कहानियों ने कई युवा लोगों को अभिनय को गंभीर करियर विकल्प के रूप में अपनाने के लिए प्रेरित किया है.
Ihre Erfolgsgeschichten haben viele junge Menschen dazu inspiriert, Schauspielerei als ernsthafte Berufswahl zu verfolgen.
इस प्रवृत्ति ने अंतर्राष्ट्रीय ध्यान को जापानी टेलीविजन प्रस्तुतियों की ओर आकर्षित किया है.
Dieser Trend hat auch internationale Aufmerksamkeit auf japanische Fernsehproduktionen gezogen.
Streaming-Plattform अब अक्सर पुरस्कार विजेता जापानी ड्रामे दिखाते हैं, जो उन्हें वैश्विक दर्शकों के लिए अधिक सुलभ बनाते हैं.
Streaming-Plattformen präsentieren jetzt häufig preisgekrönte japanische Dramen und machen sie für weltweite Zuschauer zugänglicher.
ये खुलासा अभिनेताओं को अंतर्राष्ट्रीय सहयोगों और परियोजनाओं के द्वार खोलकर लाभ पहुंचाता है.
Diese Exponierung nützt den Schauspielern, indem sie Türen zu internationalen Kooperationen und Projekten öffnet.
उद्योग विशेषज्ञ नोट करते हैं कि ये युवा सितारे नई दृष्टिकोण और अभिनव दृष्टिकोण पारंपरिक कहानी कहने में लाते हैं।
Branchenexperten stellen fest, dass diese jungen Stars frische Perspektiven und innovative Ansätze für traditionelles Erzählen bringen.
उनके प्रदर्शन अक्सर जटिल भावनाओं और सामाजिक मुद्दों का पता लगाते हैं, एक विविध दर्शक के साथ गूंजते हैं।
Ihre Aufführungen erforschen oft komplexe Emotionen und soziale Probleme und klingen bei einem vielfältigen Publikum nach.
कई लोग अनुमान लगाते हैं कि इन अभिनेताओं के करियर में वृद्धि होती रहेगी क्योंकि वे अधिक चुनौतीपूर्ण और विविध भूमिकाएं निभाते हैं।
Viele spekulieren, dass die Karrieren dieser Schauspieler weiter steigen werden, während sie mehr herausfordernde und vielfältige Rollen übernehmen.
इसके अलावा इन सितारों की सफलता जापानी संस्कृति और मीडिया की वैश्विक प्रशंसा में योगदान देती है।
Außerdem trägt der Erfolg dieser Stars zur weltweiten Wertschätzung der japanischen Kultur und Medien bei.
प्रशंसक उत्साहपूर्वक अपने पसंदीदा अभिनेताओं की यात्राओं का अनुसरण करते हैं सोशल मीडिया और फैन क्लबों के माध्यम से।
Fans folgen eifrig den Reisen ihrer Lieblingsschauspieler durch soziale Medien und Fanclubs.
भविष्य इन अभिनेताओं के लिए आशाजनक लगता है, कई उम्मीद कर रहे हैं कि वे अंतर्राष्ट्रीय प्रसिद्धि हासिल करेंगे।
Die Zukunft sieht für diese Schauspieler vielversprechend aus, da viele erwarten, dass sie internationalen Ruhm erlangen.
निष्कर्षतः, युवा जापानी अभिनेताओं के उदय ने मनोरंजन परिदृश्य में एक गतिशील परिवर्तन दर्शाया है, ताज़ा ऊर्जा और रचनात्मकता लाते हुए।
Abschließend markiert der Aufstieg junger japanischer Schauspieler einen dynamischen Wandel in der Unterhaltungslandschaft und bringt frische Energie und Kreativität.
एक स्वस्थ जीवनशैली प्राप्त करना कई आपस में जुड़े हुए कारकों को शामिल करता है जो समग्र कल्याण को प्रभावित करते हैं।
Ein gesunder Lebensstil zu erreichen, erfordert mehrere miteinander verbundene Faktoren, die das allgemeine Wohlbefinden beeinflussen.
पोषण, शारीरिक गतिविधि, मानसिक स्वास्थ्य और सामाजिक समर्थन संतुलित, स्वास्थ्यवर्धक अस्तित्व की नींव बनाते हैं।
Ernährung, körperliche Aktivität, psychische Gesundheit und soziale Unterstützung bilden die Grundlage für ein ausgewogenes, gesundes Dasein.
हालांकि, सामाजिक-आर्थिक असमानताएं अक्सर गुणवत्ता वाले स्वास्थ्य देखभाल और वेलनेस को बढ़ावा देने में बाधाएं उत्पन्न करती हैं।
Jedoch schaffen sozioökonomische Disparitäten oft Barrieren beim Zugang zu qualitativ hochwertiger Gesundheitsversorgung und der Förderung des Wohlbefindens.
स्वास्थ्य देखभाल प्रणाली इन असमानताओं को सीमित संसाधनों और जटिल प्रशासनिक चुनौतियों के कारण संबोधित करने में संघर्ष करती हैं।
Gesundheitssysteme haben Schwierigkeiten, diese Ungleichheiten aufgrund begrenzter Ressourcen und komplexer administrativer Herausforderungen anzugehen.
निवारक देखभाल पहलों ने प्रभावी साबित किया है, लेकिन व्यापक समुदाय की भागीदारी और शिक्षा की आवश्यकता है ताकि सफलता मिल सके।
Initiativen zur vorbeugenden Pflege haben sich als wirksam erwiesen, erfordern jedoch eine breite Beteiligung der Gemeinschaft und Bildung, um erfolgreich zu sein.
प्रौद्योगिकी एकीकरण, जैसे टेलीमेडिसिन और इलेक्ट्रॉनिक स्वास्थ्य अभिलेख, ने पहुंच में वृद्धि की है, लेकिन गोपनीयता संबंधी चिंताएं भी प्रस्तुत की हैं।
Technologische Integration, wie Telemedizin und elektronische Gesundheitsakten, hat die Zugänglichkeit erhöht, aber auch Datenschutzbedenken eingeführt.
नवाचार और नैतिक जिम्मेदारी के बीच संतुलन नीति निर्धारकों और कार्यकर्ताओं के बीच एक महत्वपूर्ण चर्चा बनी हुई है।
Die Balance zwischen Innovation und ethischer Verantwortung bleibt eine kritische Diskussion unter politischen Entscheidungsträgern und Praktikern.
इसके अतिरिक्त पर्यावरणीय कारक जैसे प्रदूषण और जलवायु परिवर्तन सार्वजनिक स्वास्थ्य परिणामों पर गहरा प्रभाव डालते हैं।
Außerdem üben Umweltfaktoren wie Verschmutzung und Klimawandel tiefgreifende Auswirkungen auf die Ergebnisse der öffentlichen Gesundheit aus.
इन चुनौतियों से लड़ने के प्रयासों के लिए अंतःविषय सहयोग और सतत नीति प्रतिबद्धता आवश्यक है।
Bemühungen, diese Herausforderungen zu bekämpfen, erfordern interdisziplinäre Zusammenarbeit und nachhaltiges politisches Engagement.
व्यक्तिगत विकल्प महत्वपूर्ण होते हैं, फिर भी वे अक्सर संरचनात्मक निर्धारकों द्वारा सीमित होते हैं, जिसमें शिक्षा, आय, आवास और संस्कृति शामिल हैं।
Individuelle Entscheidungen sind wichtig, dennoch sind sie oft durch strukturelle Determinanten eingeschränkt, einschließlich Bildung, Einkommen, Wohnen und Kultur.
मानसिक स्वास्थ्य कलंक का समाधान करना समावेशी, व्यापक देखभाल दृष्टिकोणों को बढ़ावा देने के लिए आवश्यक है।
Die Auseinandersetzung mit der Stigmatisierung psychischer Gesundheit ist wesentlich für die Förderung inklusiver, umfassender Pflegeansätze.
शिक्षा अभियान जो रोकथाम और उपचार के बारे में जागरूकता बढ़ाते हैं, स्वास्थ्य असमानताओं को महत्वपूर्ण रूप से कम करते हैं।
Bildungskampagnen, die das Bewusstsein für Prävention und Behandlung erhöhen, verringern gesundheitliche Ungleichheiten erheblich.
इसके अलावा, चिकित्सा प्रशिक्षण में सांस्कृतिक दक्षता का समावेश रोगी के परिणामों और संतोष को सुधारता है।
Außerdem verbessert die Integration kultureller Kompetenz in der medizinischen Ausbildung die Patientenergebnisse und Zufriedenheit.
भौतिक पर्यावरण जो सक्रिय परिवहन और हरे भरे स्थानों को प्रोत्साहित करते हैं, समुदाय के स्वास्थ्य में सकारात्मक योगदान देते हैं।
Physikalische Umgebungen, die aktiven Verkehr und grüne Räume fördern, tragen positiv zur Gesundheit der Gemeinschaft bei.
सार्वजनिक स्वास्थ्य अवसंरचना में आर्थिक निवेश समाज के लिए दीर्घकालिक महत्वपूर्ण लाभ उत्पन्न करते हैं।
Wirtschaftliche Investitionen in die öffentliche Gesundheitsinfrastruktur bringen erhebliche langfristige Vorteile für die Gesellschaft insgesamt.
नीति निर्माताओं को समानता और समावेशिता को प्राथमिकता देनी चाहिए ताकि स्वास्थ्य असमानताओं को हर सामाजिक स्तर पर कम किया जा सके।
Politiker müssen Gerechtigkeit und Inklusivität priorisieren, um gesundheitliche Ungleichheiten auf jeder gesellschaftlichen Ebene zu verringern.
अंत में, एक स्वस्थ जीवनशैली प्राप्त करना एक सामूहिक जिम्मेदारी है जिसमें व्यापक रणनीतियां, सामाजिक जागरूकता और लगातार प्रयास शामिल हैं।
Letztendlich ist die Erreichung eines gesunden Lebensstils eine kollektive Verantwortung, die umfassende Strategien, gesellschaftliches Bewusstsein und beharrliche Anstrengungen erfordert.
पोषण विज्ञान में हाल की प्रगति ने आहार तत्वों और मानव चयापचय मार्गों के बीच जटिल अंतःक्रियाओं का अनावरण किया है।
Jüngste Fortschritte in der Ernährungswissenschaft haben komplexe Wechselwirkungen zwischen ernährungsbedingten Komponenten und menschlichen Stoffwechselwegen aufgedeckt.
ये पथप्रदर्शी निष्कर्ष पोषण अवशोषण और उपयोग की पारंपरिक धारणाओं को चुनौती देते हैं।
Diese bahnbrechenden Erkenntnisse stellen traditionelle Vorstellungen über die Nährstoffaufnahme und Verwertung im menschlichen Körper in Frage.
एक प्रमुख खोज पाचन तंत्र की सूक्ष्म जीव संख्या की ऊर्जा संतुलन और प्रतिरक्षा प्रतिक्रियाओं में भूमिका को उजागर करती है।
Eine prominente Entdeckung hebt die Rolle der Darmmikrobiota bei der Modulation des Energiehaushalts und der Immunantworten hervor.
ये सहजीवी संबंध सुझाव देता है कि व्यक्तिगत पोषण स्वास्थ्य परिणामों को महत्वपूर्ण रूप से बढ़ा सकता है।
Diese symbiotische Beziehung legt nahe, dass personalisierte Ernährung die Gesundheitsergebnisse erheblich verbessern könnte.
इसके अलावा, हाल के मेटाबोलोमिक विश्लेषणों ने फाइटोकेमिकल्स के विविध जैव रासायनिक प्रभावों को उनकी एंटीऑक्सीडेंट गुणधर्मों से परे उजागर किया है।
Darüber hinaus haben kürzliche metabolomische Analysen die vielfältigen biochemischen Wirkungen von Phytochemikalien über ihre antioxidativen Eigenschaften hinaus aufgezeigt.
ये यौगिक कोशिकीय संकेत मार्गों के साथ परस्पर क्रिया करते हैं, इस प्रकार जीन व्यक्तिकरण और शारीरिक प्रतिक्रियाओं को प्रभावित करते हैं।
Diese Verbindungen interagieren mit zellulären Signalwegen und beeinflussen dadurch die Genexpression und physiologische Reaktionen.
अन्य दिलचस्प अनुसंधान क्षेत्र अंतरिम उपवास के प्रभाव और कोशिकीय मरम्मत तंत्र और दीर्घायु पर केंद्रित हैं।
Ein weiterer faszinierender Forschungsbereich konzentriert sich auf die Auswirkungen des intermittierenden Fastens auf zelluläre Reparaturmechanismen und Langlebigkeit.
प्रायोगिक डेटा इंगित करता है कि रणनीतिक भोजन समय संभवतः ऑटोफेजी को सक्रिय कर सकता है, एक महत्वपूर्ण प्रक्रिया जो कोशिकीय अखंडता बनाए रखती है।
Empirische Daten zeigen, dass die strategische Mahlzeitenzeitierung Autophagie aktivieren kann, einen kritischen Prozess zur Aufrechterhaltung der zellulären Integrität.
बराबर महत्वपूर्ण है सूक्ष्म पोषक तत्वों की संक्रिया और इसके आहार पूरक रणनीतियों के लिए इसके परिणाम।
Ebenso bedeutend sind Enthüllungen über Mikronährstoffsynergien und deren Auswirkungen auf diätetische Ergänzungsstrategien.
उन्नत विश्लेषणात्मक तकनीकों ने पता लगाया कि कुछ विटामिन और खनिज अधिक प्रभावी ढंग से कार्य करते हैं जब उन्हें इष्टतम संयोजनों में उपभोग किया जाता है।
Fortgeschrittene analytische Techniken haben aufgedeckt, dass bestimmte Vitamine und Mineralien bei optimalen Kombinationen effektiver wirken.
ये सूक्ष्म समझ मौजूदा आहार दिशानिर्देशों के पुनर्मूल्यांकन को प्रोत्साहित करती है ताकि व्यक्तिगत परिवर्तनशीलता के लिए बेहतर समायोजन किया जा सके।
Dieses nuancierte Verständnis veranlasst eine Neubewertung der bestehenden Ernährungsempfehlungen, um individuelle Variabilität besser zu berücksichtigen.
इसके अतिरिक्त उभरते साक्ष्य परिपाषित करते हैं कि दिनचर्या ताल के पोषक तत्वों के चयापचय और समग्र स्वास्थ्य पर महत्वपूर्ण प्रभाव पड़ता है।
Darüber hinaus unterstreichen neue Erkenntnisse den entscheidenden Einfluss der zirkadianen Rhythmen auf den Nährstoffstoffwechsel und die allgemeine Gesundheit.
इन जैविक घड़ियों में व्यवधान को चयापचय विकारों और पुरानी बीमारियों की बढ़ी हुई संवेदनशीलता से जोड़ा गया है।
Störungen dieser biologischen Uhren wurden mit erhöhter Anfälligkeit für Stoffwechselerkrankungen und chronische Krankheiten in Verbindung gebracht.
In den Interdrishtiyon ke prakash mein, Poshan, Chronobiology aur Genomics ko sayojit karne wale samekit drishtikon teji se gati prapt kar rahe hain.
Im Lichte dieser Erkenntnisse gewinnen integrative Ansätze, die Ernährung, Chronobiologie und Genomik kombinieren, an Fahrt.
चिकित्सक और शोधकर्ता हस्तक्षेपों को आण्विक और कालिक संदर्भ के अनुसार अनुकूलित करने की आवश्यकता पर जोर देते हैं।
Kliniker und Forscher betonen die Notwendigkeit, Interventionen an den molekularen und zeitlichen Kontext jedes Individuums anzupassen.
ऐसी संवेदनशील पोषण रणनीतियां उपचार की प्रभावकारिता को अनुकूलित करने का वादा करती हैं और प्रतिकूल प्रभावों को कम करती हैं।
Solche präzisen Ernährungsstrategien versprechen, die Wirksamkeit der Behandlung zu optimieren und unerwünschte Wirkungen zu minimieren.
फिर भी इन परिष्कृत निष्कर्षों का सार्वजनिक स्वास्थ्य सिफारिशों में अनुवाद एक भारी चुनौती बनी रहती है।
Nichtsdestotrotz bleibt die Übersetzung dieser ausgefeilten Erkenntnisse in öffentliche Gesundheitsrichtlinien eine gewaltige Herausforderung.
अंतरविषयक सहयोग और पोषण विज्ञानों में निरंतर निवेश इस अंतर को प्रभावी ढंग से पाटने के लिए आवश्यक हैं।
Interdisziplinäre Zusammenarbeit und kontinuierliche Investitionen in die Ernährungswissenschaften sind entscheidend, um diese Lücke effektiv zu überbrücken.
Antata, ye pragati ek naye pratiman ki suchna deti hai jisme poshan vyaktigat chikitsa aur sarvajanik swasthya ke liye ek aadharshila ke roop mein karya karta hai.
Letztendlich kündigen diese Fortschritte ein neues Paradigma an, in dem Ernährung als Eckpfeiler für personalisierte Medizin und öffentliche Gesundheit fungiert.
जब शोधकर्ता आण्विक पोषण में गहराई से प्रवेश करते हैं तो आहार आनुवंशिकी और जीवनशैली को समेकित करने वाली क्रांतिकारी चिकित्सा की संभावना और अधिक ठोस होती जा रही है।
Während Forscher tiefer in die molekulare Ernährung eintauchen, wird das Potenzial für bahnbrechende Therapien, die Ernährung, Genetik und Lebensstil integrieren, zunehmend greifbar.
यह विकसित होता हुआ परिदृश्य न केवल हमारे पोषण के प्रति दृष्टिकोण को पुनः परिभाषित करता है बल्कि समग्र स्वास्थ्य रूपरेखा के लिए अनिवार्यता को भी उजागर करता है।
Diese sich entwickelnde Landschaft definiert nicht nur unseren Ansatz zur Ernährung neu, sondern unterstreicht auch die Notwendigkeit ganzheitlicher Gesundheitsparadigmen.
सारांश में पोषण विज्ञान में नवीनतम खोजें एक ऐसे भविष्य को प्रकाशित करती हैं जहां व्यक्तिगत आहारात्मक रणनीतियां मानव स्वास्थ्य के अनुकूलन और रोग रोकथाम के लिए आवश्यक हैं।
Zusammenfassend beleuchten die neuesten Entdeckungen in der Ernährungswissenschaft eine Zukunft, in der personalisierte Ernährungsstrategien integraler Bestandteil sind, um die menschliche Gesundheit zu optimieren und Krankheiten vorzubeugen.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.